नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. आज गणेश चतुर्थी, सार्वजनिक आणि घरगुती गणेश आगमनाचा सर्वत्र उत्साह. गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती प्रकल्प ई वितारचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मेक इन इंडियाच्या प्रवासात एक नवा अध्याय जोडल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कामगारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा. आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना या आठवड्यात पावसासाठी येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं या उत्सवाची सांस्कृतिक ओळख आता आणखी दृढ होणार आहे. गणेशोत्सवाच्या तयारीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत.
आबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचं आज घरोघरी तसंच चौकाचौकात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंचावर आगमन होत आहे. गणेशाच्या स्वागताची तयारी पूर्ण होत आली आहे. घरोघरी गणेशाची स्थापना ज्यात करायची त्या मखरांमध्ये नाना प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप जवळपास तयार झालेत. विद्युत रोषणाईच्या माळांनी रस्ते झगमगत आहेत. गणपती बाप्पाची आवडती फुलं, दुर्वा आणि नैवेद्यासाठी मोदकांसह विविध पदार्थांची बाजारपेठांमध्ये रेलचेल दिसून येते. गणेश मंडळांच्या ढोल पथकांचे सरावही आता शिगेला पोहोचलेत. आपल्या घरचा गणपती 1.5 दिवसांचा असो किंवा 10 दिवसांचा, गणेश भक्तांचा उत्साह मात्र जराही कमी नाहीये. हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी बातम्यांसाठी छत्रपती संभाजीनगर.
गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणचं स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसह जिल्हाभरात गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. परभणीतल्या श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींमध्ये झाडांच्या बिया टाकल्यामुळे पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा या घोषवाक्याला साजेशा या मूर्ती असल्याचं प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव यांनी सांगितलं. गणेशोत्सवानिमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. या सणातून नवीन ध्येयांसह सकारात्मकतेनं पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी संदेशात नमूद केलं. भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात एक नवा अध्याय जोडला जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या हंसलपूर इथं मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं ई वितारचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे भारत जपान संबंधांना यामुळे नवा पैलू मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
गणेश उत्सव के इस उल्लास में आज भारत की मेक इन इंडिया इस यात्रा में एक नया अध्याय जुड़ रहा है. ये मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड हमारे उस लक्ष्य की तरफ एक बड़ी छलांग है. आज से भारत में बने इलेक्ट्रिक व्हीकल्स 100 देशों को एक्सपोर्ट किए जाएंगे. साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है. आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है.
राज्यातल्या कामगारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र तसंच विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. या निर्णयाचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा.
विजयंती संवर्गातल्या नागरिकांना ओळखपत्र तसंच प्रमाणपत्र देण्यासाठी विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन केलं जाईल. केवळ घोषणापत्रावर आधारित जातीचे दाखले दिले किंवा ग्रामसेवकांचं प्रमाणपत्र ग्राह्य मानून जातीचे दाखले दिले तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे यापुढे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची खात्री झाल्यावरच तसंच जातीची स्थानिक पातळीवर चौकशी करून खात्री झाल्यावर जातीचे दाखले दिले जाणार आहेत. राज्यातल्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात आले आहेत. त्यातल्या महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा तसंच आरोग्य आणि कार्यस्थळ संहिता नियम 2025 प्रारूप केंद्र सरकारच्या सहमतीसाठी पाठवायला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गालाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. यामुळे 3 तासांचं अंतर 1.25 तासावर येणार आहे. बीड जिल्ह्यातल्या 3 बंधाऱ्यांचा विस्तार यासारखे निर्णय देखील आजच्या बैठकीत झाले. यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.
नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुरुस्त पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नांदेड शहर हे राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आलं असून यामुळे मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या गाडीचा मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांना लाभ होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. खासदार अजित गोपछडे यांनी यावेळी बोलताना नांदेड ते मुंबई विशेष रेल्वे सुरू करण्यासाठीही प्रयत्न करू असं सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं 1150 खाटांचं सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावं तसंच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. या कामाचा आढावा घेऊन पवार यांनी आवश्यक सूचना दिल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पूर्व परवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शनं करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पीठानं दिलेल्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी कोणत्याही आंदोलनास परवानगी दिली जाणार नाही. मात्र जरांगे यांना निदर्शनासाठी खारघर किंवा नवी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकारसाठी खुला असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान जरांगे आपल्या समर्थकांसह आज मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार लेखक प्रसाद कुमठेकर यांच्या इतर गोष्टी या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक बी रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी येत्या 7 सप्टेंबरला छत्रपती 7 लक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक असून 18,864 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आज गणेश चतुर्थी, सार्वजनिक आणि घरगुती गणेश आगमनाचा सर्वत्र उत्साह. गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती प्रकल्प ई वितारचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मेक इन इंडियाच्या प्रवासात एक नवा अध्याय जोडल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कामगारविषयक कायद्यांमध्ये सुधारणा. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा. आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना या आठवड्यात पावसासाठी येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.